11. श्रीमंत रावसाहेब पेशव्यांची भेट झाल्यावर राणीच्या मनात जुन्या सुखद स्मृतींनी गर्दी केली. रावसाहेबांचीही तशीच अवस्था झाली. दोघांनाही लहानपणच्या गोष्टी आठवू लागल्या. काळ किती पटकन पुढे सरकला आहे असं त्यांना वाटू लागलं. लहानपणच्या आठवणींची उजळणी झाल्यानंतर रावसाहेब म्हणाले,
मोरोपंत तुमच्याबरोबर येऊ शकले नाहीत याचं वाईट वाटतं. खूप वर्षात त्यांची भेट झाली नाही.
राणी म्हणाली, आम्ही सर्वजण इथे सुखरूप पोहोचलो असतो, पण वाटेत फिरंग्यांशी काही चकमकी झडल्या. त्यात नेमके बाबा सापडले, ते कुठे गेले ते आम्हाला कितीतरी वेळ समजलं नव्हतं, पण नंतर कळलं की ते दतिया संस्थानकडे गेले म्हणून.